नगर येथे आश्रमात दरवर्षी परमपूज्य गुरुदेवांची जयंती साजरी होते आणि भक्तमंडळी त्यांच्या कार्याचे व चारित्र्याचे गुणवर्णनही मोठ्या भक्तिभावाने करतात.